नमस्कार. आज ऐकूया कॅलेंडर नावाची ही लॉकडाऊनच्या काळातली गोष्ट. तो लॉकडाऊनचा कोविडचा काळ होता. बऱ्याच दिवसांनी आला होता तो आज त्याच्या आईकडे. पुण्याहून मुंबईला येणं त्या दिवसामध्ये हे एखाद्या फॉरेन कंट्रीवरून येण्यासारखं झालं होतं, पण तरीही तो आला होता एकटाच. आतून अगदी खोलातून त्याला असं वाटलं होतं की आईला ताबडतोब भेटायला हवं. मग वर्क फ्रॉम होमचं मानगुटीवरचं भूत दोन एक दिवसाकरता उतरवून त्यांनी मुंबई गाठली होती. आई अर्थातच खुश झाली होती प्रचंड लेकाला जवळपास 8-1 महिन्यांनी बघून, आणि लगोलग थोडीशी नाराज पण झाली होती सून नातवंड न आलेली पाहून. अर्थात ह्या अशा दिवसामध्ये लहानग्यांना घेऊन प्रवास शक्यतो टाळावाच हे समजून घेतलं होतं आईने. तर अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा चौकशा हालहवाल झाल्यावरती आई उठली स्वयंपाक करायला. लेकाला आवडतं म्हणून डाळिंबी भिजवून अगदी स्वतः सोलून ठेवली होती तिनं. तिचीच उसळ करणार होती आई आज. जोडीला अर्थातच आमरस पण होता. तो मस्त पहुडला होता बेडरूमच्या खिडकीखाली पलंगावरती. इथे पडल्या पडल्या खिडकीतून बाहेर बघत बसणं हा त्याचा छंद असायचा कधी काळचा. त्यावेळी खिडकीतून तो दूरवरचा डोंगर दिसायचा, पण आता झालेल्या 2-3 बिल्डिंग्समुळे तो डोंगर पार अडला होता. पूर्वी सूर्योदय दिसणाऱ्या या खिडकीतून आता थेट मध्यान्हीलाच सूर्याचं दर्शन घडत होतं. आज डोक्यावरचा सूर्य पाहून हळहळत होता तो. तेवढ्यात मस्त हापूस आंब्यांचा सुवास दरवळला. घरभर आंबे पिळायला घेतले होते. पाठोपाठ वाजलेल्या कुकरच्या शिट्टीनी शिजलेल्या डाळिंबीचा गंध घरभर पसरवला. पोळीवाल्या काकूंनी तव्यावरती उपडी केलेली पोळीसुद्धा मग मागे न राहता खरपूस घमघमून गेली. पाठोपाठ घर करून वाजलेल्या मिक्सरच्या भांड्याचं झाकण आईनी उघडायचीच खोटी होती की लसूण चटणीचा चटका आसमंतामध्ये दरवळला. तोपर्यंत गॅसवरच्या कढईतून उकळी फुटलेली आमटीसुद्धा हळुवारपणे येऊन नाकाशी हुळहुळली. त्याच्या मनात विचार आला की सुख म्हणजे आणखी काय असतं, आणि तेवढ्यात त्याचं लक्ष गेलं समोरच्या भिंतीवरच्या फडफडणाऱ्या मराठी कॅलेंडरकडे. पूर्णपणे कोरं करकरीत दिसत होतं ते. त्याच्या आईला कॅलेंडरच्या प्रत्येक तारखेवरती काही ना काही लिहायची सवय होती, त्यामुळे त्याला आश्चर्य वाटलं की अरे हे असं इतकं रिकामं कसं काय. या विचारातच त्यांनी उठून ते कॅलेंडर हुकवरून काढून हातात घेतलं आणि अगदी जानेवारीपर्यंत मागे गेला तो. पण एकाही तारखेवरती अगदी काहीही लिहिलेलं नव्हतं. तेवढ्यात त्याला दिसलं मागच्या वर्षाचं कॅलेंडरसुद्धा त्याच हुकावर टांगलेलं, ज्याच्यावरच हे नवं कॅलेंडर लावलं होतं आईनी. त्यांनी ते जुनं कॅलेंडर पण काढलं आणि चाळायला लागला, तर ते सुद्धा कोरंच होतं. डिसेंबर नोव्हेंबर ऑक्टोबर असं एक एक महिना मागे जात जात तो जुलैवर गेला आणि थबकला. जुलै 2020 1-15 तारखा आईच्या अक्षराने भरलेल्या होत्या. 1 तारखेवर लिहिलेलं ह्यांची अमुक अमुक गोळी सुरू केली पुढील 2 महिन्यांकरता. मग 4 तारखेवरती लिहिलं होतं ह्यांच्यासाठी नवी छत्री आणि पावसाळी बूट आणले, आणि 6 लिहिलेलं होतं ह्यांच्यासाठी कंबरदुखीच्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली 9 अशा. त्या 1-15 तारखांपैकी 8-9 तारखांवरती आईनी लिहिलेलं होतं, पण फक्त त्याच्या बाबांबद्दल. त्यांनी मागे जात आणि 10-12 तारखा चेक केल्या वेगवेगळ्या महिन्याच्या, तर त्यावरसुद्धा आईनी बाबांबद्दलच काही ना काही लिहिलेलं दिसलं त्याला. तो पुन्हा जुलै महिन्यावरती आला आणि त्याने 14 तारीख पाहिली, तर तिच्यावर लिहिलं होतं, ह्यांच्या जिभेची चव गेली आज. लगेच त्याने 15 तारीख बघितली, जी शेवटची तारीख होती काहीतरी लिहिलेली, आणि त्यावर आईने लिहिलं होतं, आज यांना कुठलाच वास येईनासा झाला. मघापासून इतके वेगवेगळे सुगंध छातीत भरून घेणाऱ्या त्याच्या, ते वाचून छातीतच चर्र झालं. पुढल्या 3 दिवसात म्हणजे 18 जुलै 1920 त्याचे बाबा गेले होते, आणि कॅलेंडरवरच्या 18 तारखेला होतं एक मोठं काळं टिंब, अर्थातच फुलस्टॉप. म्हणजे बाबा गेले त्या दिवसापासूनच आपल्या आईचं आयुष्यही थांबलं. तिला आता फरकच पडेना असं झाला आहे की काय, आज काय तारीख आहे, इतकी रिकामी झाली आहे ती अंतरातून या कॅलेंडर्ससारखी. ह्या विचारांनीच गलबलून आलं त्याला, पण तो आईकडे मात्र काहीच बोलला नाही ह्याबाबत. दुपारचं आईच्या हातचं मनसोक्त जेवण जेवून तिच्या हातून काही घास भरवून घेऊन तो तृप्त होऊन झोपी गेला. संध्याकाळी 5 सुमाराला चहाच्या आधणाच्या दरवळानेच त्याला जाग आली आणि पुन्हा त्याला ती मागल्या वर्षीची 15 जुलै तारीख आठवली. नि आठवलं आईने लिहिलेलं, आज यांना वासही येईनासा झाला. त्याला कसनुसत झालं आणि तेवढ्यात त्याचं लक्ष गेलं कॅलेंडरकडे, आजच्या तारखेवरती. आणि तो चमकलाच, घाईत पलंगावरून उतरत तो भिंतीशी गेला आणि त्याला दिसलं त्याच्या आईनी लिहिलेलं काहीतरी आजच्या तारखेवरती. आज लेकाला हातचं करून जेवू घातलं, अचानक पुन्हा जगावंसं वाटायला लागलं. हे वाचलं मात्र एक हुंदका त्याला न जुमानता जोराने बाहेर निघालाच. आजच्या तारखेवरून हळुवार बोट फिरवत राहिला तो, तेवढ्यात आईचा आवाज आला स्वयंपाकघरातून, चहा झालाय रे, जागा झालास का? तो रडतच ओरडून म्हणाला, हो आजच, अगदी आत्ताच जागा झालोय. उपड्या हातांनी दोन्ही डोळे पुसत उठला तो जागेवरून, मनोमन निर्धार करूनच की आता यापुढे आईला आणि कॅलेंडरातील ह्या तारखांना सुद्धा कधीही एकटं पडू द्यायचं नाही. धन्यवाद.